सारी मिळून करू विकास,
एकच ध्यास एकच श्वास,
सारी मिळून करू विकास, एकच ध्यास एकच श्वास,
दिल खुलास
दिल खुलास
दिल खुलास, संवाद जनतेशी।
नमस्कार मंडळी, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी उत्तरा मोने आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। मुंबई मेट्रो ही आपल्या समोर खरं तर अनेक ठिकाणी बांधकामं होताना दिसत आहेत, आणि मग मुंबई मेट्रोची नेमकी परिस्थिती काय आहे हे आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत। मंडळी, मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे, भारतातल्या सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेलं असं हे शहर आहे। मुंबईतील अंदाजे 88% व्यक्ती या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचा वापर करतात, म्हणजे सध्या अस्तित्वात असणारी उपनगरीय रेल्वे व्यवस्था ही मुंबईकरांच्या दळणवळणासाठी खूप महत्त्वाची आहे। साधारणपणे रोज 60 लाखांहून जास्त व्यक्ती या सेवेचा उपयोग घेतात। खरं तर यात बेस्ट सेवा आहे, मुंबई उपनगरीय रेल्वे समाविष्ट आहे। मुंबई महानगरातल्या वाढत्या वाहतूक समस्येवर उपाय तसंच सध्याच्या मुंबई उपनगरी रेल्वेवरील ताण कमी करण्याचं मुंबई मेट्रोचं ध्येय आहे। मुंबईतील मेट्रो प्रकल्प आणि त्याची सद्यस्थिती याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती अश्विनी भिडे यांच्याकडून। खरं तर श्रीमती अश्विनी भिडे या 1995 भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाल्या। त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे। 2005 त्या मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यभार सांभाळत आहेत। नमस्कार मॅडम।
नमस्कार।
मी म्हटलं तसं की मेट्रोची कामं सगळीकडे होताना दिसत आहेत, पण सर्वसामान्य मंडळींच्या समोर हा प्रश्न आहे की नेमकी आज त्याची स्थिती काय आहे।
तुम्ही सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे सध्या मुंबईची जी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे ती 2 यंत्रणांवर अवलंबून आहे, एक म्हणजे उपनगरीय सेवा आणि दुसरी म्हणजे त्याला पूरक असणारी बेस्टची बस सेवा। परंतु यावरचा वाढता ताण लक्षात घेऊन आणि 88% लोक जरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा फायदा घेत असले तरी देखील मागच्या काही वर्षांमध्ये या असलेल्या व्यवस्थांवरील ताणांमुळे हे प्रमाण 10-12% कमी झालं आहे, आणि म्हणून असलेल्या सिस्टीमवरील ताण कमी करण्यासाठी MMRDA मुंबई महानगर विकास प्राधिकरण ही जी संस्था आहे त्यांनी 2002 मेट्रो साठीच्या मास्टर प्लॅनचं काम हाती घेतलं। त्याच्यामध्ये 9 मार्गिकांचं नियोजन करण्यात आलं, साधारण 150 किलोमीटर लांबीच्या, आणि यापैकी या सर्वच मार्गिकांच्या कामासाठी MMRDA तयारी सुरू केली। वर्सोवा अंधेरी घाटकोपर हा 11.5 किलोमीटरचा पहिला कॉरिडॉर MMRDAने खाजगी सहभागातून रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या मदतीने MOPL नावाची एक संस्था स्थापन केली, ज्याच्यामध्ये MMRDAचे सुद्धा समभाग आहेत, आणि या संस्थेने या मार्गिकेची पूर्ण बांधणी केली। आणि आता जवळजवळ 2008 ते काम सुरू झालं होतं आणि 2014 ते पूर्ण होऊन तो मार्ग आता प्रत्यक्ष कार्यरत झालेला आहे आणि त्याचा फायदा लोक घेत आहेत। दुसरा मार्ग त्याच्याशिवाय जे इतर मार्ग आहेत त्यापैकी चारकोप ते मानकुर्द असं दुसऱ्या मार्गिकेचं काम सुद्धा आता MMRDAने हाती घेतलेलं आहे। तिसरी मार्गिका सर्वात महत्वाची आहे ती म्हणजे कुलाबापासून सिप्सपर्यंत आणि ही BKC आणि एअरपोर्टच्या मार्गे। पूर्णपणे ह्या मार्गिकेचं महत्व अशासाठी आहे की पूर्ण शहराला ही व्यापते आणि ती भूमिगत आहे पूर्णपणे, आणि मी ज्या संस्थेचं मी प्रतिनिधित्व करते ती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन ही संस्था या मार्गिकेचं काम बघते आणि हे काम आता लवकरच सुरू होत आहे। बाकीच्या सुद्धा मार्गिकांचं नियोजन झालेलं आहे, ही एक मार्गिका भूमिगत आहे, बाकीचे सर्व उन्नत मार्ग आहेत। या सर्व मार्गिकांचं नियोजन आणि प्रत्यक्ष काम हे MMRDA ही संस्था करते, म्हणजे सध्या 3 मेट्रोचं काम मुंबईमध्ये बघतात। एक मार्ग चालू झालाय, 2020 यातले जास्तीत जास्त मार्ग पूर्ण करण्याचा शासनाचा मानस आहे।
बरोबर आहे, पण मेट्रो 3 हा प्रकल्प जो आहे त्याच्याबद्दल पुन्हा एकदा थोडक्यात माहिती आम्हाला द्या ना।
मेट्रो 3 हा प्रकल्प हा कुलाबा ते सिप्स असं या मार्गाचं नाव आहे। प्रत्यक्ष त्याचं पहिलं जे स्टेशन आहे ते कफ परेड इथून सुरुवात होते आणि त्यानंतर मजल दर मजल करत जवळजवळ 27 या मार्गामध्ये आहेत, आणि गिरगाव काळबादेवी, दादर, शीतलादेवी, धारावी, BKC, एअरपोर्ट, MIDC अशा माध्यमातून हा मार्ग सिप्सपर्यंत जातो। हा जवळजवळ 33.5 किलोमीटर लांबीचा भूमिगत मेट्रो मार्ग आहे, त्याच्यामध्ये एकूण 27 स्टेशन्स आहेत. ही स्टेशन्स सर्व भूमिगत आहेत आणि एक शेवटचं स्टेशन मात्र ॲट ग्रेड, ज्याला आपण म्हणतो म्हणजे ते जमिनीवरती असेल. 23,000 कोटींचा हा प्रकल्प आहे. ह्या प्रकल्पाचं वैशिष्ट्य असं की ह्याच्यामध्ये केंद्र शासन आणि राज्य शासन ह्या दोघांनी आपला खर्चाचा हातभार उचललेला आहे आणि जवळजवळ 57% निधी हा जायका म्हणजे जॅपनीज इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी ह्या संस्थेकडून आपल्याला कर्ज रूपामध्ये, कारण एवढे मोठे प्रकल्प हे खर्चिक असतात आणि शासनाच्या बजेटमधून आपल्याला ते पूर्ण करता येणं शक्य होत नाही, अशा वेळेला ही संस्था आपल्याला मदत करते. दिल्लीमधल्या मेट्रोचा सर्वांना अनुभव आहे, दिल्लीकरांचं अगदी पूर्ण जीवन बदलून टाकणारी अशी ती मेट्रो सेवा आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने त्याची बांधणी केली आणि त्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा पॅटर्न होता आणि त्याच्या यशस्वीतेनंतर इतर शहरांमध्ये त्याची सुरुवात झाली आणि त्याचाच भाग म्हणून हा मेट्रो 3 प्रकल्प आपण त्या पद्धतीने करतो.
पण या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन नेमकं काय काय काम करतं त्याची माहिती द्या ना.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन हे कंपनी ऍक्ट खाली स्थापन करण्यात आलेली एक कंपनी आहे. याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांचे समान 50-50% समभाग आहेत आणि उर्वरित रक्कम जी आहे ती आपण जायकाकडून लोन स्वरूपामध्ये घेतो. याशिवाय MMRDA किंवा एअरपोर्ट अथॉरिटी MIL ज्यांच्या माध्यमातून हे आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यात आलेलं आहे त्यांचं सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग असणार आहे. ही कंपनी ही बोल्ड रन कंपनी आहे. त्याच्यामध्ये 5 डायरेक्टर्स हे भारत सरकारचे असतात, 5 डायरेक्टर्स हे राज्य सरकारचे असतात आणि राज्य सरकारचे अधिकारी तिथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करतात. सध्या मी तिथे काम करते. ही एक अत्यंत तांत्रिकदृष्ट्या प्रभावी आणि सक्षम अशा प्रकारची सर्व अभियंते वेगवेगळ्या क्षेत्रामधले मध्ये सिव्हिल काम करणारे किंवा आमच्या सिस्टीम्सवर मेट्रो प्रकल्पाच्या अनुभवी असे लोक आहेत. याशिवाय आपण काही अत्यंत जागतिक दर्जाचे असे कन्सल्टंट्स याच्यामध्ये घेतो आणि ही संस्था हे पूर्ण ह्या मेट्रो 3 जे भूमिगत काम आहे ते काम पूर्ण करणे आणि तो प्रकल्प नंतर चालवणे हे काम या संस्थेकडे आहे आणि साधारण 2013 त्याची पूर्ण सुरुवात झाली. त्यापूर्वी MMRDA अंतर्गत ह्या प्रकल्पावर काम चालू होतं. या प्रकल्पाची पूर्ण जबाबदारी MMRC किंवा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन या संस्थेकडे आहे.
बरोबर आहे. पण हा एक प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुढच्या काळामध्ये सुद्धा यातल्या काही योजना असणार आहेत का किंवा ज्या आता आपल्याला सांगता येण्यासारख्या आहेत का?
याच्यामध्ये सध्या आपल्याला हा प्रकल्पाची व्याप्ती खूपच मोठी आहे आणि हा तांत्रिकदृष्ट्या सुद्धा अतिशय गुंतागुंतीचा असा प्रकल्प आहे आणि त्याच्यामुळे राज्य शासनाला सर्वच मेट्रो प्रकल्प एका वेळेला पूर्ण करायचे, कारण टप्प्याटप्प्यामध्ये आपण करत राहिलो तर वाहतुकीचा प्रश्न हा सहज सुटू शकत नाही. त्यामुळे मग आता सध्या MMRDA ही जी दुसरी शासनाची संस्था आहे यांच्याकडे उर्वरित उन्नत मार्गांचं काम दिलेलं आहे आणि एकदा सगळे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष मेट्रो चालवण्याचं काम जे आहे ते मात्र मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडे येऊ शकतं.
बरोबर आहे. उपनगरीय रेल्वे जशी आज सगळ्यांना उपयोगी पडते तशीच आता ही मेट्रो 3 हा जो प्रकल्प आहे ती मुंबईच्या जीवनशैलीमध्ये खूप मोठा फरक पडेल का किंवा एक जीवनवाहिनी ठरेल का, काय वाटतं?
नक्कीच ठरेल. मुंबई उपनगरीय सेवेला आपण आता मुंबईकरांची जीवनवाहिनी असं म्हणतो आणि खऱ्या अर्थानं मेट्रो 3 जी आहे ती मुंबईची दुसरी जीवनवाहिनी ठरेल इतकं महत्व या प्रकल्पाचं आहे. ह्याचं कारण असं आहे की हा जवळजवळ 33.5 किलोमीटरचा हा मार्ग आहे आणि मुंबईतल्या अतिशय महत्वाच्या गर्दीच्या आणि गजबजलेल्या ठिकाणांमधून हा जातो. यामध्ये जवळजवळ 6 ठिकाणं अशी आहेत की जी महत्वाची एम्प्लॉयमेंट सेंटर्स आहेत, ज्याच्यामध्ये कफ परेड आहे, फोर्ट हा विभाग आहे, गिरगाव काळबा देवी हे भाग आहेत, बॉम्बे सेंट्रल किंवा लोअर परेल हा भाग आहे जिथे आता मोठ्या प्रमाणावरती कार्यालय उघडण्यात आलेली आहेत, त्यानंतर BKC बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स हे अतिशय महत्वाचं एम्प्लॉयमेंट सेंटर आहे, त्याशिवाय अंधेरीमध्ये MIDC आणि SIPS ही सुद्धा महत्वाची एम्प्लॉयमेंट सेंटर्स आहेत आणि ही 6 सेंटर्स जिथे नोकरीच्या निमित्ताने खूप मुंबईकर जातात अशी ठिकाणं या प्रकल्पामुळे जोडली जाणार आहेत. आणि त्याच्यात अजून महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सध्या ही ठिकाणं रेल्वे मार्गावर नाहीत, सबर्बन मार्गावर नाहीत. कप परेड असेल किंवा फोर्ट असेल किंवा SIPS असेल, BKC असेल, ह्यांना रेल्वेने कनेक्टिव्हिटी नाही. त्यामुळे लोकांना आता जर तिथे जायचं असेल तर उपनगरीय सेवेने कुठल्या तरी स्टेशनवर उतरावं लागतं आणि तिथून मग पुन्हा बस, रिक्षा, टॅक्सी असा दुसरा प्रवासाचा टप्पा करावा लागतो. त्यामुळे रस्त्यावरचं कंजेशन जे वाढतं हे या प्रकल्पामुळे कमी होईल. दुसरं असं आहे की उपनगरीय सेवेमध्ये जर आपण बघितलं तर स्टेशन, 2 स्टेशनमधलं अंतर हे कमीत कमी 2 किलोमीटर, जास्तीत जास्त 5 किलोमीटर असतं. त्यामुळे स्टेशनला उतरल्यानंतर सुद्धा तुम्हाला लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी दुसरा कुठला तरी मार्गाने प्रवास करावा लागतो. मेट्रोचं वैशिष्ट्य असं असतं की 2 स्टेशनमधलं अंतर हे 1 किलोमीटरपेक्षा पण कमी असतं. त्यामुळे तुम्हाला स्टेशनवर उतरल्यानंतर चालतही तुम्ही तुमच्या रिस्पेक्टिव्ह डेस्टिनेशनला जाऊ शकता. त्यासाठी पुन्हा वेगळा ट्रान्सपोर्ट घेण्याची गरज नसते आणि म्हणून रस्त्यावरचं कंजेशन इमिशन्स आहे ते मोठ्या प्रमाणावर कमी होतं. त्यामुळं ह्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आज मुंबईकरांना दिवसभराचा प्रवासाचा वेळ बघितला तर तो खूपच आहे, कारण आधी उपनगरीय सेवेनी त्याच्यानंतर पुन्हा आणि रस्त्यावरचं कंजेशन एवढं आहे की जेव्हा तुम्ही लास्ट माईल कनेक्टिव्हिटी घेता तेव्हा तुम्हाला प्रवासाला खूप वेळ लागतो. तर हा वेळ वाचू शकतो. आणि दुसरं असं आहे की इतर उपनगरीय प्रवासात गर्दीच्या आणि दाटीवाटीच्या अशा परिस्थितीमध्ये प्रवास करताना जो आपल्या ओव्हरऑल आरोग्यावर परिणाम होतो किंवा कम्फर्ट लेवल जे कमी होते ते सर्व ह्या गोष्टी यातून टाळल्या जाणार आहे. आणि उपनगरीय सेवेवर जेव्हा ताण असेल त्यावेळेला हा एक इव्हॅक्युएशनचा मार्ग म्हणून ही सेवा उपलब्ध होणार आहे. त्या सेवेवरचे जो 15% लोड याच्यामुळे कमी होणार आहे. आणि ह्या सर्व दृष्टिकोनातून जर पाहिलं तर नक्कीच मुंबई मेट्रो 3 ही मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी ठरू शकते.
बरोबर आहे. आणि जसं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तो भार जर कमी झाला तर जे रस्त्यावर आता सध्या ट्रॅफिक जाम हा जो काही एक प्रश्न सगळ्यांच्या समोर आहे तो नक्कीच बाजूला होऊ शकतो. पण जसं म्हणजे भारतामधले इतर मेट्रो आहेत आणि मेट्रो 3 आहे तर याच्यामध्ये काही वेगळा फरक आहे का, काही फरक सांगता येण्यासारखा?
नक्की सांगता येईल. सध्या जर आपण भारतातली मेट्रोची व्यवस्था बघितली तर दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर मेट्रोचं जाळं, आता 200 किलोमीटर मेट्रो तिथे ऑलरेडी ऑपरेशनल झालेली आहे. अजून 150 किलोमीटर मेट्रोचं बांधकाम तिथे सुरू आहे. दिल्ली हे महत्वाचं शहर आहे ज्याच्यामध्ये मेट्रो आहे. याशिवाय बँगलोर, चेन्नई यांच्यामध्ये मेट्रो ऑलरेडी कार्यान्वित झालेले आहेत. कलकत्त्यामध्ये मेट्रो आहे आणि इतर बरीच शहर आहेत ज्याच्यामध्ये अहमदाबाद आहे, लखनौ आहे. या शहरांमध्ये हळूहळू मेट्रोच्या प्रकल्पांची कामं सुरू आहेत. या सर्व तुलनेमध्ये आपण मुंबई मेट्रो 3 जर बघितलं तर ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की पूर्णपणे म्हणजे एंड टू एंड अंडरग्राऊंड किंवा भूमिगत असणारा दुसरा मार्ग आज भारतामध्ये नाही. आणि ते ह्या प्रकल्पाचं माझ्या मते सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे, कारण त्याच्यामुळे तो जास्त आव्हानात्मक असा प्रकल्प होतो. याच्याशिवाय इथल्या ज्या सगळ्या बाकीच्या सिस्टीम्स आहेत त्या स्टेट ऑफ द आर्ट आहेत. म्हणजे सिग्नलिंग मधली सगळ्यात उत्तम सिस्टीम ज्याला CBTC सिस्टीम म्हणलं जातं, कम्युनिकेशन बेस्ड सिग्नलिंग सिस्टीम, ही या प्रकल्पामध्ये आपण वापरणार आहोत. किंवा प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर्स पूर्णपणे हे अनेक ठिकाणी नाही आहेत ते या प्रकल्पामध्ये असणार आहेत. सेक्युरिटी लेवल, सेफ्टी लेवल ही जास्त असणार आहे. त्यामुळे या दृष्टीने जर बघितलं तर दिल्लीमध्ये किंवा भूमिगत मेट्रो आहेत परंतु पूर्ण एंड टू एंड भूमिगत मेट्रो असा दुसरीकडे कुठे नाही. त्यामुळे त्या दृष्टीने हा प्रकल्प इतर प्रकल्पांच्या तुलनेमध्ये वेगळा ठरतो.
आणि जसं तुम्ही म्हणालात की भूमिगत आहे आणि त्यामुळे ते वेगळेपण पण आहे, पण भूमिगत करण्यामागे काही कारण होतं का?
नक्कीच कारण होतं. ओव्हरऑल मुंबई शहराची जी रचना आहे आणि मुंबईतलं लोकसंख्येचं प्रमाण, ज्या पद्धतीने त्याचा स्प्रेड आहे आणि गर्दी, ह्या सर्व दृष्टिकोनातून याचा विचार केला. कारण आपण ज्या भागातून जातोय कोल्हापासून सिप्सपर्यंत जर तुम्ही ठिकाणं बघितले त्याच्यामध्ये अनेक वारसाहक्क वास्तुस्थळं आहेत, हेरिटेज इमारती आहेत किंवा अतिशय कंजेस्टेड असे एरियाज आहेत. आणि त्या भागात मग आपण जर एलिव्हेटेड किंवा उन्नत मेट्रो करायची म्हणली तर तिथे तेवढा पुरेशा जागा नाहीये. आणि त्या भागांचं पण त्याचं स्वतःचं काही वैशिष्ट्य आहे. आपण एअरपोर्ट मधून जातो म्हणजे एअरपोर्टला कनेक्टिव्हिटी हे या प्रकल्पाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. 3 स्टेशन एअरपोर्टवर आहेत त्यामुळे तिथेही आपण उन्नत मार्गाने जाऊ शकत नाही, कारण एअरपोर्टची जागा आधीच कमी असलेल्या जागेमध्ये अजूनच अडचण होऊ शकते. आणि कुठलेही भाग घेतले, गिरगाव काळबादेवी सारखे भाग आहेत ज्याला एक हेरिटेजचं महत्व पण आहे, शिवाय त्या भागामधल्या लोकांना तिथून न काढता तिथेच आपल्याला ठेवून जर हा प्रकल्प करायचा असेल तर आपल्याला भूमिगत करण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नव्हता. आणि त्यामुळे ज्या रस्त्यांनी आपण जातोय ते सगळा तो भाग जर बघितला, ह्या सगळ्या बघता हा भूमिगत करण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नव्हता. म्हणजे खरं तर भूमिगतचा खर्च हा जास्त असतो, उन्नत मार्गापेक्षा 3 ते 4 पटीने जास्त असतो, पण तरी देखील याच्याशिवाय पर्याय नसल्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला.
आणि जसं तुम्ही म्हणालात खर्च जास्त असतो तशी आव्हानंही जास्त असतील, आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हालाही जाणून घ्यायला आवडेल की हा मार्ग तयार होत असताना किंवा ह्या सगळ्या प्रकल्पामधल्या अडचणी काय आहेत किंवा त्यावर कशी मात करताय, कशा प्रकारे हा प्रकल्प पुढे जातोय हे सगळं आम्हाला ऐकायला निश्चित आवडेल. पण आजची वेळ आपली संपलेली आहे त्यामुळे पुढच्या भागात पुन्हा एकदा भेटूया. मंडळी मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांच्याशी आपण बातचीत करतोय मेट्रो 3 या प्रकल्पाविषयी. पुन्हा एकदा उद्याच्या भागात भेटू, तोपर्यंत नमस्कार.
नमस्कार.
भक्कम पाया सुशासनाचा, सेवा हमी विधेयकाचा,
सिंचन आधार शेतकऱ्याचा, नवी भरारी घेऊया रे
महाराष्ट्राला घडवू सारी,
गतिमान महसूल प्रशासन, मेक इन महाराष्ट्र धोरण,
CCTV करी सुरक्षा रक्षण, जीवन मान उंचावू रे
महाराष्ट्राला घडवू सारी,
सामाजिक न्यायाची जण, अन महिलांना मिळे सन्मान,
अचूक नियोजन करून उभारू स्वच्छ सुंदर स्मार्ट शहरे,
कौशल्य विकास रोजगारासाठी, आरोग्य सुविधा सर्वांसाठी,
आपले सरकार आपल्या पाठी, प्रगती पथावर राहूया रे
महाराष्ट्राला घडवू सारी.
दिशा परिवर्तनाची, उज्ज्वल भविष्याच्या पायाभरणीची माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन.
एकच ध्यास एकच श्वास
सारे मिळून करू विकास एकच ध्यास एकच श्वास
दिल खुलास
दिल खुलास
दिल खुलास संवाद जनतेशी।